नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. दिवार जुव्याचेर आशिल्ल्या पोरणें सप्तकोटेश्वर मंदीर सुवातेर 10,000 चौखण मीटर जागेत कोटी तीर्थ कॉरिडॉर उबारपाच्या निर्णयाक आयज गोंय मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या. गोंय मंत्रिमंडळान 2025 वर्साच्या भारतीय रेसींग महोत्सवा खातीर मुरगाव स्ट्रीट सर्किटाक चवथ्या फेरीचें स्थळ म्हणून मान्यताय दिल्या. नवो सभापती वेंचपा खातीर गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी 25 सप्टेंबराक खाशेले विधानसभा अधिवेशन आपयलां. द गोवा स्टेट लॉजिस्टीक अँड वेअरहाऊसींग इन्सेंटीव्ह स्कीम ह्या येवजणेक मंत्रिमंडळाची मान्यताय मेळ्या. आता पुराय खबरो. दिवार जुव्याचेर आशिल्ल्या पोरणें सप्तकोटेश्वर मंदीर सुवातेर 10,000 चौखण मीटर जागेत कोटी तीर्थ कॉरिडॉर उबारपाच्या निर्णयाक आयज गोंय मंत्रिमंडळान मंजुरी दिली. पोर्तुगीज राजवटीच्या काळांत राज्यांतली सुमार 1,000 देवळां उद्ध्वस्त जाल्लीं. अशा देवळांची माहिती मेळोवपी अहवाल गोंय पुरातत्व खात्यान चालीक लायिल्लो. ह्या अहवालात दिवाळीच्या आदल्या सप्तकोटेश्वर देवळाच्या सुवातीचोय आसपाव आसलो अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय साधन सुविधा उदरगत महामंडळा वतीन तीर्थकोटी कॉरिडॉराचे काम जातले अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
मोर देन 1,000 टेम्पल्स वेर डेमोलिश ड्यूरिंग द पोर्तुगीज एरा आणि मेन टेम्पल्स विच इज द सप्तकोटेश्वर टेम्पल त्यांना ते पूर्ण डेमोलिश झाले. त्या जाग्याचेर परत टेम्पल बांधपाक शकले ना म्हणून अशा पद्धतीचे कोटी तीर्थ कॉरिडॉर हो एस्टाब्लीश करून थंय मोठे देऊळ 10,000 स्क्वेअर मीटर जागेन हे पुराय सरकारच्या वतीन थंयसर बांधतले.
गोंय मंत्रिमंडळान 2025 वर्साच्या भारतीय रेसींग महोत्सवा खातीर मुरगाव स्ट्रीट सर्किटाक चवथ्या फेरीचे स्थळ म्हणून मान्यताय दिल्या. ह्या खातीर 176 कोटी खर्च येतलो. साधन सुविधा उबारपा खातीर सरकार ह्या खर्चातलो 50% मजत करतलो जाल्यार संबंधित उरिल्लो 70% खर्च ह्या सर्तीचे आयोजक करतले. सर्तीच्या वेवस्थापना कडेन 3 वर्सां खातीर कबलात जाल्या अशी माहिती मुखेलमंत्र्यान ह्या वेळार दिली. पर्यटकांक आकर्षित करपाच्या नदरेंतल्यान ही सर्त म्हत्वाची थारतली अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यान म्हळां. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर ह्या काळांत ह्या सर्तीचें आयोजन जातलें. लोखण धातूच्या डंप वेवस्थापन आनी हाताळणी विशीं सरकाराक सल्लो दिवपा खातीर द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट म्हळ्यार टॅरी कडेन कबलात करपाच्या निर्णयाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली.
जे आसा पळय न्ही, आमी जेन्ना डंप जे मायनिंगातले सगळे डंप्स आसात प्रायव्हेट जाग्यार आसतले किंवा गव्हर्मेंटातले आसतले ते आमी डंप लिफ्टींग करता आसतना उरलेलो डंप आसत किंवा तेजे स्टेबिलायझेशन आसत किंवा तो डंप जे आशिल्ले वेजिटेशन जेका आमी आता आसले प्लांटेशन्स हे तो लिफ्ट करप ना करप ते सगळे एनवायरमेंट डिस्टर्ब न करता ते एडवायज करतले फॉर द डंप मायनिंगा खातीर म्हणपाक काय हरकत ना. अंडर द डंप पॉलिसी आमी तेंका मुद्दामून ऑन बोर्ड घेतल्या की इन फ्युचर आमकां अशा पद्दतीचो एनवायरमेंटल इशू जावचो न्ही म्हणून.
काँग्रेसीचे आमदार एल्टॉन डिकॉस्टा हांणी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सभापती पदा खातीर आयज उमेदवारी अर्ज दाखल केलो. ही वेंचणूक 25 सप्टेंबराक जावपाची आसा. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, काँग्रेसीचे आमदार कार्लोस फेरेरा आनी आपाचे आमदार वेंझी वेगश आनी क्रुज सिल्वा हांच्या हाजिरेंत डिकॉस्टा हांणी आपली उमेदवारी दाखल केली. इतले मजगती सभापती पदाचेर भाजपाचो उमेदवार 23 सप्टेंबराक उमेदवारी दाखल करतलो अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. उमेदवारी दाखल करपा खातीर 23 सप्टेंबराक म्हूर्त आसा अशें तांणी सांगलें. नवो सभापती वेंचपा खातीर गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी 25 सप्टेंबराक खाशेले विधानसभा अधिवेशन आपयलां. सुधारीत जीएसटी कराचो फायदो डेरी वेवसायाक लेगीत जातलो. सरकारान दूद बटर तशेंच दुदाचेर हेर जिनसावेले कर कमी केल्ल्यान सामान्य मनशाक आता ते परवडपी मोलान उपलब्ध जातलें अशें मत वास्कोचे काशी डेरीचे मालक मुन्नालाल हलवाई हांणी उक्तायलां. तशेंच सरकारान शेतकी पिकावळीचेर लागू करपी 1% कर कपात करची आनी गोंय पशुसंवर्धन खात्या वतीन दुदाचेर प्रतिलिटर 15 पैशे जो कर लायतात तो काडचो. हाका लागून डेरी प्रॉडक्ट्स आनिकूय सवाय जावन सर्वसामान्यांक ते परवडपी मोलान उपलब्ध जावपाक शकतले अशें तांणी म्हळां. तरणाट्यांक ह्या डेरी वेवसाय तेंपाक आकर्शीत करपा खातीर सुधारीत जीएसटीचो व्हड वांटो आसतलो अशें मुन्नालाल हलवाई हांणी म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. थळाव्या रोजगाराचेर लक्ष केंद्रीत करून आनी गोवा एक व्हड वेपारी केंद्र जावचे द गोवा स्टेट लॉजिस्टीक अँड वेअरहाऊसींग इन्सेंटीव्ह स्कीम ह्या येवजणेक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. उण्यात 60% गोंयकार कामगारांक काम दिवपी कंपनीक पुराय फायद्या खातीर पात्र थारतले. जाल्यार 40% आनी 60% गोंयकारांक कामाक घेवपी कंपनीक अंशीक फायदे मेळटले. येवजणे खाला प्रोत्साहनात 50 लाख मेरेन भांडवल गुंतवणूक अनुदान, 3 ते 5 वर्सां खातीर मुदत रिणांचेर 50% कळंतर अनुदान, मुद्रांक शुल्क आनी नोंदणी शुल्काची 100% परतफेड आनी कोल्ड चेन युनिटा खातीर 100% वीज शुल्क परतफेड हाचो आस्पाव जाता. ते भायर दर गोंयकार कामगाराक 5,000 रुपया कुशळट्या उदरगत अनुदान दितले. तशेंच गुणवत्ता प्रमाणीकरणा खातीर अनुदान, लॉजिस्टीक एन्ड वेअर हाऊसिंगा खातीर सॉफ्टवेअर अपग्रेड करपा खातीर 2 लाख मेरेन अनुदान आनी 5,000 मेरेन ट्रॅकिंग सेवा आदार दितले. मेगा प्रकल्पा खातीरूय हे येवजणेत आस्पाव केला. वेअरहाऊस एन्ड लॉजिस्टीक येवजण आनिकूय सुटसुटीत जावपाक जाय अशें मंत्री मॉविन गुदीन हांणी म्हळां.
आनी हे आमी मुद्दम आसले ते स्कीम आनी सुटसुटीत करून म्हणजे टू गीव इन्सेंटिव्स फॉर वेअरहाऊसिंग एन्ड लॉजिस्टिक्स. एज यू नो एन्ड आय ऑलवेज बीन सेईंग वी वॉन्ट गोवा टू बी वन ऑफ द लार्जेस्ट ट्रेडिंग सेंटर. दॅट्स वाय वी आर स्ट्रेंथनिंग वेअरहाऊसिंग एन्ड लॉजिस्टिक पॉलिसी विच इज ऑलरेडी हॅपनिंग एव्हरीवेअर.
ॲप एग्रिगेटर बाबतीत टॅक्सी ऑपरेटरांक विश्वासात घेतलो असे जेव्हा सरकारान स्पष्टपणान सांगला तेव्हा गोय विधानसभा बाहेर निषेध करण्याचा प्रश्नच येना. टॅक्सीकारांनी सरकार आणि मजेर विश्वास दवरचो. आम्ही टॅक्सी ॲप एग्रिगेटर मसुद्याचे परतून काम सुरू झाला. व मसुदो तयार झाले उपरांत पहिली टॅक्सी संघटनेच्या जाळवणदारा कडल्यान सल्लो घेऊक त्यांना आपयतले असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. टॅक्सी व्यावसायिकांनी सचिवालया बाहेर येऊन राहून गरजे भार स्वतःचा वेळ पेड्यार करचो नये असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
हांव सगळ्या टॅक्सीकारांक मरे मुद्दमून हांगासर आयल्या पयली ते तुमच्या वतीतल्यान तेंका सांगपाक सोदता. तेंका जेन्ना सांगला तेंका विश्वासान घेवनूच आमी डिसिजन घेतले म्हणून त्याखातीर तेंच्यांनी अशा पद्दतीन येवन सचिवालयाच्या भायर उभे रावपाची गरज ना. तेंच्यांनी सरकाराचेर आनी म्हजेर विश्वास दवरचो. त्या ड्राफ्ट सुरू आसा. तो ड्राफ्ट पब्लीश करच्या पयली बी तेंका तेंचे 20 जाण एसोसिएशन आसा. तेंच्यांनी आपली 20 काय 21 नांवां कितें ती दिवची. त्या 21 जाणांक आपयतले. तेंका ड्राफ्ट सगळो डिटेलान दाखयतले आनी ताज्या उपरांत तो पब्लीश करच्या पयली बाकीचे क्लियर करतले.
आज गोयच्या टॅक्सी व्यावसायिकांनी सचिवालय परिसरात गर्दी केली. टॅक्सी एग्रिगेटर ॲपा विशयी सरकारान कितें निर्णय घेतला ताचे विशीं कळपा खातीर टॅक्सीकार एकठांय आयले. 14व्या राज्य रस्तो सुरक्षा सप्तका निमतान दिवचल शारांतल्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांनी रस्तो सुरक्षे संबंधी जागृतायेच्यो वेगवेगळ्या कार्यावळींचें आयोजन केलें. अपघात जाल्यार दुख, सुरक्षीत रावल्यार सुख ह्या विशयाचेर निबंध सर्त, चित्रकला सर्त आनी हेर सर्ती घडोवन हाडल्यो. 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर ह्या काळांत 14व्या राज्य रस्तो सुरक्षा सप्तकाच्यो कार्यावळी पुराय राज्यांत जातल्यो अशें सांगतना येरादारी पुलिसांनी सांगलें की दरेकल्यान नेमांचें पालन करपाक जाय. हे कार्यावळीक दिवचल पुलीस निरीक्षक विजय सरदेसाय आनी प्राचार्य अनिता आगरवाडेकर हजर आशिल्ली. राज्यातल्या भौशीक गणेशोत्सव मंडळा खातीर कला आनी संस्कृती संचालनालयान आयोजीत केल्ल्या राज्य पांवड्यावेल्या देखाव्या सर्तीचो निकाल जाहीर केला. देखावो तयार करपाची पोरणी परंपरा तिगोवन दवरप आनी उर्बा दिवन लोकांक आपली सृजनशीलताय दाखोवपाक एक माची मेळून दिवपाच्या हेतान ही सर्त घडोवन हाडल्या. अंदू देखावो सर्तीत वट्ट 19 भौशीक गणेशोत्सव मंडळांनी वांटो घेतिल्लो. पयले नाम ब्रह्मेश्वर युवक संघ आखाडा सांतिस्तेव, दुसरे नाम कोरगाव भौशीक गणेशोत्सव मंडळ कोरगाव पेडणे, तिसरे नाम सांगे पुलीस स्टेशन सांगे, चौथे इनाम भौशीक गणेशोत्सव मंडळ कासरवाणे पेडणे आनी 5वे इनाम भौशीक गणेशोत्सव मंडळ दिवचल हाका फावो जाले. ऑगस्ट 2025 म्हयनो एमएसएमई म्हयनो म्हणून मनोवपाचे निमतान बँक ऑफ इंडियान आपल्या कॉर्पोरेट मुख्यालयात उद्यमी विकास महोत्सवाच्या बॅनरा खाला एमएसएमई गिरायक आउटरीच कार्यावळ घडोवन हाडली. मुखेल सोयरे म्हणून जीसीसीआयचे महासंचालक संजय आमोणकार हांणी सरकारी उपक्रमावरवी आनी कस्टमायज्ड बँकींग उत्पादनावरवी मेळपी फायद्याविशी सहभागींक माहिती दिली. गोंय विद्यापीठ टेबल टेनीस, योग तशेंच सेपेक टेक्रो हांच्या विशयांमदीं पंगड तयार करपा खातीर निवड चाचण्यो म्हणल्यार प्री स्क्रीनिंग आयोजीत करतले. 18 सप्टेंबराक टेबल टेनिसा खातीर निवड चाचणी दनपारां 3 वरांचेर एसएजी कांपाल इंडोर स्टेडियमार जातली. 19 सप्टेंबराक योगा खातीर आनी 30 सप्टेंबराक सेपेक टेक्रो खातीर निवड चाचणी सकाळची 10 वरांचेर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत जातली. पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 24.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला आनी राज्यात फुडले कांय दीस हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. दिवार जुव्याचेर आशिल्ल्या पोरणें सप्तकोटेश्वर मंदीर सुवातेर 10,000 चौखण मिटर जागेत कोटीतीर्थ कॉरिडॉर उबारपाच्या निर्णयाक आयज गोंय मंत्रिमंडळान मंजुरी दिल्या. गोंय मंत्रिमंडळान 2025 वर्साच्या भारतीय रेसिंग महोत्सवा खातीर मुरगाव स्ट्रीट सर्किटाच्या 4थ्या फेरयेचें स्थळ म्हणून मान्यताय दिल्या. द गोवा स्ट्रीट लॉजिस्टीक एन्ड वेअर हाऊसिंग इन्सेंटीव्ह स्कीम ह्या येवजणेक मंत्रिमंडळाची मान्यताय मेळ्ळ्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.